पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 दिवसांच्या रशिया आणि ऑस्ट्रिया दौऱ्यासाठी रशियात मॉस्कोमध्ये काल संध्याकाळी दाखल झाले. आज रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासह ते उभय देशांदरम्यानच्या 22व्या वार्षिक शिखर परिषदेचं सहअध्यक्षपद भूषवणार आहेत. या परिषदेत पंतप्रधान मोदी आणि पुतीन संरक्षण, व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा सहकार्य, शिक्षण यासह विविध द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. विविध जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवरही त्यांच्यात चर्चा होणार आहे. ब्रिक्स, शांघाय सहकार्य संघटना, G20 आणि संयुक्त राष्ट्रांमधल्या द्विपक्षीय मुद्द्यांचंही ते विश्लेषण करणार आहेत. पंतप्रधान मोदी यांचं काल संध्याकाळी मॉस्कोत आगमन झालं. रशियाचे उपपंतप्रधान डेनिस मंतुरो यांनी त्यांचं स्वागत केलं. काल संध्याकाळी मोदी यांच्या स्वागतानिमित्त पुतीन यांनी खासगी भोजन समारंभाचं आयोजन केलं होतं. मोदी आज रशियातील भारतीय समुदायाशीही संवाद साधणार आहेत. पुतीन यांच्याशी ते प्रत्यक्ष चर्चा करणार आहेत आणि शिष्टमंडळस्तरीय चर्चाही आज होणार आहे. पंतप्रधान मोदी आज उशिरा ऑस्ट्रियाला जाणार आहेत. ऑस्ट्रियाचा हा त्यांचा पहिलाच दौरा आहे. आसाममध्ये पुरामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 72 गेली आहे. या राज्यात 27 जिल्ह्यांमधल्या 22 लाख नागरिकांना अजूनही पुराचा धोका आहे. या पुरामुळे 49,000 हेक्टर क्षेत्रातल्या पिकांचं नुकसान झालं आहे. 127 रस्ते आणि 2 पुलांचंही नुकसान झालं आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण दल आणि राज्य आपत्ती निवारण दलाच्या जवानांनी काल 218 जणांची सुटका केली. ब्रह्मपुत्रा, बराक आणि उपनद्यांनी धोक्याची रेषा ओलांडली आहे. राज्य सरकारनं 245 मदत शिबिरं आणि 298 मदत वाटप केंद्र स्थापन केली आहेत. सध्या 53,000 जास्त नागरिक मदत शिबिरांमध्ये आहेत. उत्तर प्रदेशमध्येही 6 जिल्ह्यांमध्ये 200 गावांमध्ये पूर आला आहे. श्रावस्ती इथल्या 44,000 तर लखीमपूर खीरीमधल्या 30,000 नागरिकांना पुराचा फटका बसला आहे. उत्तराखंड आणि राजस्थानमध्येही अनेक ठिकाणी पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. महाराष्ट्रात मोसमी पावसानं काल मुंबई आणि कोकणसह राज्यात सर्वदूर दमदार हजेरी लावली. मुंबई महानगर क्षेत्रात रविवारी मध्यरात्रीपासून झालेल्या पावसानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. या पावसानं उपनगरी रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती. पुणे आणि नाशिकहून मुंबईकडे जाणाऱ्या अनेक रेल्वेगाड्याही काल रद्द करण्यात आल्या. कोकणातही सर्वत्र काल मुसळधार पाऊस पडला. रायगड जिल्ह्यातील सर्वच नद्यांना पूर आले असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. अतिवृष्टीमुळे कालपासून रायगड किल्ला पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. पुणे शहर तसंच जिल्ह्याच्या विविध भागातही काल संध्याकाळनंतर पावसानं दमदार हजेरी लावली. बुलढाणा जिल्ह्यात पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल मंत्रालयातल्या आपत्ती व्यवस्थापन कक्षातून आढावा घेतला. नागरिकांना आवश्यक मदत देण्याला सर्वोच्च प्राधान्य असून सर्व यंत्रणांना 24 तास सतर्क राहण्याचे आदेश दिल्याचं शिंदे यांनी या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितलं. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी पुणे शहर आणि जिल्ह्यासह मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान मध्य, ईशान्य आणि पूर्व भारतात पुढचे 4 दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण, गोवा, कर्नाटक किनारपट्टीचा भाग तसंच पश्चिम बंगाल, सिक्कीम, बिहार, अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयात येत्या 12 तारखेपर्यंत ही स्थिती कायम राहील असं हवामान विभागानं म्हटलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण विविध भारतीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. जम्मू आणि काश्मीरमध्ये कथुआ जिल्ह्यात काल झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 5 जवान हुतात्मा झाले तर 5 जण जखमी झाले आहेत. बिलावार उपविभागातल्या बदनोता गावात हा हल्ला झाल्याचं आकाशवाणीच्या जम्मू प्रतिनिधीनं कळवलं आहे. जखमी जवानांना पुढच्या उपचारांसाठी बिलावारच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गस्तीवर असलेल्या जवानांच्या वाहनांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हातबॉम्ब फेकला आणि त्यानंतर गोळीबार केला. त्याला जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलं, परंतु दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी झाले. या भागात मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवण्यात येत आहे. नायब सुभेदार अनंत सिंह, हेड कॉन्स्टेबल कमल सिंह, रायफलमॅन अनुज सिंह, असर्ष सिंह आणि नायब विनोद कुमार अशी जवानांची नावं आहेत. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नवं टर्मिनल येत्या रविवारी म्हणजे 14 जुलै रोजी सुरू होईल अशी माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काल दिली. हे नवं टर्मिनल सुरू करण्यासाठी सीआयएसएफच्या अतिरिक्त जवानांची आवश्यकता होती. यासाठी मोहोळ यांनी पाठपुरावा केला होता. त्याला परवानगी मिळून आता सीआयएसएफचे जवान पुणे विमानतळावर दाखल झाले आहेत. त्यानंतर आता तांत्रिक प्रक्रिया पूर्णत्वाला जात आहे. नवं टर्मिनल सुरू झाल्यानंतर पुणेकर प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असल्याचं मोहोळ यांनी म्हटलं आहे. युक्रेन आणि पोलंड यांच्यात द्विपक्षीय सुरक्षा करार झाला आहे. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की आणि पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांनी वॉर्सामध्ये काल या करारावर सह्या केल्या. वॉशिंग्टनमध्ये आजपासून सुरू होणाऱ्या उत्तर अटलांटिक करार संघटना म्हणजे नाटोच्या शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर हा करार महत्वाचा मानला जात आहे. या कराराअंतर्गत पोलंड हवाई संरक्षण क्षेत्रात युक्रेनला सहकार्य करणार आहे. ऊर्जा सुरक्षा आणि पुनर्बांधणीमध्येही पोलंड मदत करणार आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी काल खात्यांचं वाटप जाहीर केलं. गृह कार्मिक आणि वाटप न केलेली खाती सोरेन यांनी स्वतःकडे ठेवली आहेत. माजी मुख्यमंत्री सीएम चंपई सोरेन यांच्याकडे जलसंपदा उच्च शिक्षण आणि तंत्रशिक्षण ही खाती देण्यात आली आहेत. मंत्रिमंडळात पहिल्यांदाच समावेश झालेल्या काँग्रेसच्या दीपिका पांडे यांना कृषी पशुसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन ही खाती देण्यात आली आहेत. तर झारखंड मुक्ती मोर्चाचे बैद्यनाथ राम यांच्याकडे शालेय शिक्षण आणि उत्पादन शुल्क ही खाती सोपवण्यात आली आहेत. भारतीय ऑलिम्पिक संघटनेनं पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी नेमबाज गगन नारंग यांची पथकाचे प्रमुख म्हणून निवड केली आहे. 26 तारखेपासून या स्पर्धा सुरू होणार आहेत. मेरी कोम यांची याआधी पथक प्रमुख म्हणून निवड करण्यात आली होती. मात्र त्यांनी वैयक्तिक कारणांमुळे असमर्थता व्यक्त केल्यामुळे आधी उपपथक प्रमुख म्हणून निवड झालेले नारंग आता पथक प्रमुख असतील. ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्ष पीटी उषा यांनी काल ही घोषणा केली. उद्घाटन सोहळ्यात टेबल टेनिसपटू शरद कमल आणि बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू हे ध्वजधारक असतील असंही उषा यांनी जाहीर केलं. विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पुरुषांच्या एकेरी गटातून अलेक्झांडर झ्वेरेव बाहेर पडला आहे. अमेरिकेच्या टेलर फ्रिजनं त्याचा 6-4 7-6 4-6 6-7 3-6 असा पराभव केला. दुसऱ्या एका सामन्यात सर्बियाच्या नोवाक जोकोविचनं डेन्मार्कच्या होल्जर रुनचा 6-3 6-4 6-2 असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला आहे. जॉनिक सिनर, अल्कराज गार्फिया, दानिल मेदवेदेव आणि टॉमी पॉल यांनी आधीच उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला आहे. महिला एकेरीत कझाकिस्तानच्या एलेना रिबाकिनानं रशियाच्या अॅना कॅलेन्स्कायाचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला आहे. 6-3 3-0 अशा सेटनंतर अॅनाला दुखापत झाल्यानं एलेनाला विजयी घोषित करण्यात आलं. युक्रेनची एलिना स्वितोलिना, लावित्वियाची जेलेना ओस्टापेंको यांनीही उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघांमध्ये सुरू असलेल्या 20 षटकांच्या क्रिकेट मालिकेत आज चेन्नईत तिसरा आणि शेवटचा सामना होणार आहे. एमए चिदंबरम मैदानावर संध्याकाळी 7 हा सामना सुरू होईल. दक्षिण आफ्रिकेनं पहिला सामना जिंकला होता तर दुसरा सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मॉस्कोत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासह 22व्या वार्षिक शिखर परिषदेचं सहअध्यक्षपद भूषवणार. आसाममध्ये पुरामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 72 महाराष्ट्रात पुणे मुंबईसह पावसाची सर्वदूर हजेरी. शाळांना सुट्टी जाहीर, आजही पावसाचा इशारा. जम्मू काश्मीरमध्ये कथुआ जिल्ह्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 5 जवान हुतात्मा तर 5 जण जखमी. आणि भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघातील 20 षटकांच्या क्रिकेट मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज चेन्नईत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.